श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सहवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। असो परमार्थो आसो सारो जेथे सद्गुरु कर्णधारु ते चितारु पहिल पारु नेउनी उतारु लावील। सद्गुरु शब्दे वृत्ति उठता साईच प्रथम आठवती चित्ता उभेच ठाकती सन्मुखता केविति माथा निज हस्त धुनी माजील उदी समन्वित पड़े जव मस्तकी वरद हस्त हृदय स्वानंदे उलूनी येत प्रेम ओसंडत नेत्रातुनी नवल गुरु हस्त स्पर्श विंदान प्रलयाग्नितहि नवोईजो दहन त्या सूक्ष्म देहाचे करी ज्वलन भस्मी भवन करस्पर्शे चुकुनी देवाची कथा वार्ता निघाल्या उठे तिडीक माथा वाचा प्रवाहे बाष्कळता तया ही स्थिरताला धावी शिरी ठेविता कर कमाल अनेका जन्मीचे परिपक्व मल जाती धूनी होती निर्मल भक्त प्रेमळ साईचे रूप पाहता ते गोमटे परमानंदे कंठ दाटे नयनी आनंदा पाझर फुटे हृदयी प्रकटे अष्टभाव सोहम भावास जागवीत निजानंदास प्रकटवीत ठाईच मी तू पणा विरवीत सामरस्ये अद्वैत मिरवी वाचु जाता पोथी पुराण पावलो पावली सद्गुरु स्मरण साईच नटे राम कृष्ण करवी श्रवण निज चरित्र परिसुबैसता भागवत कृष्ण ची साई नख शिखांत वाटे गाई ते उद्धव गीत भक्त निज हित साधाया सहज बसावे करू वार्ता तेथे ही साई नाथांची कथा अकल्पित ची आठवे चित्ता योग्य दृष्टांता द्यावया कागद घेऊन अक्षरी अक्षर येई न जुळविता परितोची जेव्हा लिहवी स्वसत्ता लिहिता लिहिता लिहवेना जव जव अहम भाव डोकावत निज करे तया तळी दडपीत वरी करोनी निज शक्ती पात शिष्या सकृतार्थ करीतते काया वाचा मने येता लोटांगणी साई समर्था धर्मार्थ काम मोक्ष हाता चढ़ती न मागता पैसे कर्म ज्ञान योग भक्ति या सौमार्गी ईश्वर प्राप्ति जरी ही चार तो बाजू निघती तरी ही पोचविती निज ठाया भक्ति ही बाभुळवनी की माट खाचा खळगे अति बिकट एक पावली परीति नीट हरी निकट ने की काटा टाळुनी टाका पाय हाची एक सुलभ उपाय तरीच निज धाम पावाल निर्भय निक्षुनी गुरु माय वदे मनासे मळे जई भक्ति शिंपिले वैराग्य खुले ज्ञान फुले कैवल्य फळे चित सुख उफळे अचूक चुकले जन्म मरण मूळ परमात्मा स्वयं सिद्ध तोची सच्चिदानंद त्रिविध उपाधि योगे झाला प्रबुद्ध प्रकट बोध भक्तार्थ जैसा तो या त्रयी गुणी व्यक्त माया ही होनी क्रिया प्रयुक्त सत्वर जतमा चाळवीत करी सुव्यक्त निज गुण मृत्तिकेचा विशिष्ट आकार तयानाम घट साचार घट फुटता नाम रूप विकार निघूनी पार जातात हे अखिल जग माये पासाव परस्परा कार्य कारण भाव मायाची प्रत्यक्ष सावयव होनी उद्भवली जग रूपे जगा अक्रियत्व माया कार्य परमा ವಾಕ್ಯ ಪ್ರತೀತಿ ಪರಮಾನಂದ ಪ್ರಾಪ್ತಿದೆ ಮಜಿಯ ಭಕ್ತಾಂಸೆ ಧಾಮಿ ಅನ್ನ ವಸ್ತ್ರಾಸ ನಾಹಿ ಕಮಿ ಯೇ ಅರ್ಥಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ದೇಹಮಿ ಭಕ್ತಾಂಸಿ ನಿಹಮಿ ಅವಗತ ಮಜ ಭಜತಿ ಜೇ ಅನನ್ಯಪಣೆ ಸೇವೀತಿ ನಿತ್ಯಾಭಿಯುಕ್ತ ಮನೆ ತಯಾಂಚ ಯೋಗ ಕ್ಷೇಮ ಚಾಲವಿಣೆ ಬ್ರೀದಹೆ ಜಾಣೆ ಮೀ ಮಾಜೆ ಹೇಚಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ವಚನ ಸಾಯಿ ಮಣತಿ ಮಾನ ಪ್ರಮಾಣ ನಾಹಿ ಅನ್ನ ವಸ್ತ್ರಾಚಿ ವಾಣ ತದರ್ಥ ಪ್ರಾಣ ದೇವದ್ವಾರಿ ಮಾನವಾವಾ ದೇವಾ ಪುಡಿ ಚಿಪದರ ಪಸರಾವಾ ದಯಾಚಾಚ ಪ್ರಸಾದ ಜೋಡಾವಾ ಮಾನ ಸೋಡಾವಾ ಲೋಕಿಕಿ ಕಾಯಲೋಕಿ ಮಾನ ಡೋಲವಿಲಿ ತಿತ್ತು ಕ್ಯಾನೆ ಕಾ ಭರಸಿ ಭುಲಿ ಆರಾಧ್ಯ ಮೂರ್ತಿ ದ್ರವಲಿ ಘರ್ ಮೇ ಡಬ ಡಬಲಿ ಪಾಹಿದೆ ಹೇ ಚಿಧ್ಯೇಯ ಲಾಗೋ ಗೋಡ ಸರ್ವೇಂದ್ರಿಯ ಭಕ್ತಿ ಸೆ ಬೇಡ ಇಂದ್ರಿಯ ವಿಕಾರ ಭಕ್ತಿ ಸೆ ಮೋಡ ಹುಟ್ಟೋತ ಕೋಡ ಮಗ ಕಾಯ ಸದೈವ ಐಸೆ ಭಜನ ಇತರ ಕಾಹಿ ನಾವಡೋ ಮನ ಮನ್ನಾಮ ಸ್ಮರಣಿ ಜಡೋ ವಿಸರ ಪಡೋ ಅವಘ್ಯಾಸ ನಾಹಿ ಮಗ ದೇಹ ಗೇಹ ವಿತ್ತ ಪರಮಾನಂದಿ ಜಡೇಲ ಚಿತ್ತ ಮನ ಸಮದರ್ಶಿ ಆಣಿ ಪ್ರಶಾಂತ ಪರಿಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಿತ ಹೋಯಿಲ ಸತ್ಸಂಗ ಕೇಳಿಯಾಚಿ ಕೂಣ ವೃತ್ತಿ ಸಿಪಾಹಿಜೆ ಸಮಾಧಾನ ನಾನಾ ಠಾಯಿ ವಸೇಜೆ ಮನ ತೇ ಕಾಯ ಸಲ್ಲೀನ ಮಣಾವೆ ತರಿ ಹೋನಿ ದತ್ತಾವಧಾನ ಶ್ರೋತ ಭಕ್ತಿ ಪ್ರವಣ ಮನ ಹೋವೋ ಕಥಾ ಸಂಗತಿ ಹೋಯಿಲ ತೃಪ್ತಿ ಲಾಗಿಲ ಚಂಚಲ ಮನ ವಿಶ್ರಾಂತಿ ಹೋಯಿಲ ತಳ ಮಳಿಜಿ ನಿವೃತ್ತಿ ಸುಖ ಸಂವಿತ್ತಿ ಪಾವಾಲ ಆತ ಪೂರ್ವಿಲ ಕಥಾನುಸಂಧಾನ ಮಶೀದಿ ಚೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧರಣ ರಾಮ ಜನ್ಮಾಸ್ಯ ಕಥಾ ಕೀರ್ತನ ಸಲವು ನಿರೂಪಣ ಪುಢಾರ ಏಕ ಭಕ್ತ ಗೋಪಾಳ ಗುಂಡ ಜಯಾಸಿ ಬಾಬಾಂಚಿ ಭಕ್ತಿ ಉದಂಡ ಮುಖಿ ಬಾಬಾಂತೆ ನಾವ ಅಖಂಡ ಕಾಳಖಂಡನ ನವತೆ ಸಂತಾನ ಉಡೆ ಸಾಯಿ ಪ್ರಸಾದೆ ಕರುಣ ಪಾವತ ಝಾಲಾ ಪುತ್ರ ರತ್ನ ಚಿತ್ತ ಪ್ರಸನ್ನ ಜಾಹಲೆ ಝಾಲೆ ಗೋಪಾಳ ಗುಂಡಾಚೆ ಮಾನಸ ಯಾತ್ರಾ ಏಕ ಅಥವಾ ಪುರುಷ ಭರವಾವ ಶಿರ್ಡಿ ಗ್ರಾಮಿ ವರ್ಷಾಸ ಹೋಯಿಲ ಉಲ್ಲಾಸ ಸರ್ವತ್ರ ತಾತ್ಯ ಕೋತೆ ದಾದಾ ಕೋತೆ ಮಾಧವರಾವಾದಿ ಪ್ರಮುಖ ಜನಾತೆ ರುಚಲಾ ವಿಚಾರ ಹಾಸ ಕಳಾತೆ ತಯಾರಿ ತೇ ಲಾಗಲ पणे उलटा जाता आला मोडता कार्यात कुळकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला यात्रा भरून ये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचे ही हेची मनोगत आज्ञापूर्ण आशीर्वाद युक्त होती तदर्थ झालेली ग्राम अधिकारियांनी हुकूम फिरविला मान राखिला सकळांचा तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमीते व्यवस्था पाहती तात्या कोते यात्रा येते अपरंपार त्याच जन पूजन समारंभेसी तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपासी गडगंज वर्षास दोन नवी निशाणे समारंभे होई मिरवणे मशिदीचे कळसास बांधणे तेथे चिरो त्यातील एक निमोणकरांचे दुजे निशाण दामू अण्णांचे मिरवणे होते थाटा माटाचे फडकते कळसाचे अग्रभागी पुढे रामनवमीचा उत्सव उरुसा पोटी कैसा समुद्भव परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली उरुसा पोटी जन्मास आली तेथून चालली अव्याहत प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म तेथुनिया कल्पनेचा उगम करावा राम जन्मोपक्रम लादेल परम कल्याण तेथपर्यंत केवळ पुरुष यात्रा भरत असे बहुवस त्यातून हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते एकदा भीष्म स्वस्थ चित्त वाडिया माझी असता स्थित काका पूजा संभार समवेत जावया मशिदीत उद्युक्त अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची ही मौज काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ पाहुनिया समय उचित भीष्म तेव्हा काकांस पुसत सद्वृत्ती एक मनी स्फुरत द्याल का मदत मज लागी येथे वर्षास भरत पुरुष राम जन्माचा हा दिवस तरी जन्मोत्सव संपादायास आहे अनायास ही संधी काकास आवडला तो विचार घ्या म्हणाले बाबांचा होकार आहे त्यांच्या आज्ञेवर कार्यासी उशीर नाही मग बाई तयार सुंठ वडा वेळेवर करितील चला की मग बाबांकडे विलंब हे शुभ कार्यासाकडे शुभासी जाई शीघ्र त्वजोडे साधे रोकडे तई कार्य चला आपण पुसावयास आज्ञा कीर्तन करावयास ऐसे म्हणताच मशिदीस दोघे ते समयास पातले काका आरंभ करिता पूजे ते बाबाच जाहले प्रश्न पुसते काय वाड्यात चालले होते सुचे नाते काकांना तत्काळ बाबा भीष्मा प्रति तोच प्रश्न अन्य रीती काबुआ काय म्हणती म्हणवूनी पुसती तयात केला उत्सव दुसरे दिवशी प्रातः समयाला पाहुनी बाबा गेले लेंडीला सभा मंडपी पाळणा बांधिला थाट केला कीर्तनाचा पुढे वेळेवरी श्रोते जमले बाबा परत काका पेटीवर येऊन बैसले बोलाऊ पाठविले तयांना बाबा बोलाविती तुम्हास ऐकता काकांचे पोटी धस्स काय झाले ना कळे मनास कथेचा विरस ना हो गो ऐकुनी बाबांचे निमंत्रण काकांची तेथेची झाली गाळण बाबा का बरे क्षुब्ध मन निर्विघ्न कीर्तन होईल ना पुढे चालती मागे पाहती भीत भीत पायऱ्या चढती मंद मंद पाऊले पडती चिंतावती बाबा तयास करीती विचारणा कशास येते बांधिला पाळणा कथा तात्पर्य आणि योजना ऐकुनी मना आनंदले मग तेथे जवळ निंबर तेथुनी घेऊनी एक हार घातला काकांच्या कंठी सुंदर भीष्मा करिता दिला दुजा पाळण्याचा प्रश्न परीसता उपजली होती मोठी चिंता परिगळा तो हार पडता सर्वास निश्चिंतता जाहली आधीच भीष्म बहुश्रुत विविध कथा पारंगत कीर्तन जाहले रसभरित आनंद अपरिमित श्रोतया बाबा ही तई प्रसन्न वदन जैसे दिधले अनुमोदन तैसाची उत्सव घेतला करवून कीर्तन भजन समवेत राम जन्माची आवसरी गुलाल बाबांच्या
चैत्र रुपये घ्यावया आज्ञा हो।
ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣ ಆಕಂಠವರಿ ಮಹಾರಾ ಪೋರಿ ಆನಂದ ಸಮಾಧಿ ಚ ಮಹಾದ್ವಾರಿ ಮಂಗಲವಾದ್ಯಾಂಚಿಯಾ ಗಜರಿ ಸಾಯಿನಾಮ ಘೋಷ ಅಂಬರಿ ಆನಂದ ನಿರ್ಭರಿ ಕೊಂಡಾಟೆ ಜೀರ್ಣ ಮಶೀದೀಸ ರೂಪ ಗೋಂಡಸ ಆಣಾವೇ ಮಶೀದಿ ಸಾಹಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ವಾವ ಆಪುಲೇ ಹಸ್ತೆ ಸಾಚಾರ ಭಕ್ತ ಗೋಪಾಳ ಗುಂಡಾಸ ನಿರ್ಧಾರ ಪಾಷಾಣ ತಯಾರ ಕರವಿಲೆ
ಕಿಲಾ ತ್ವೇಷ
समयी ते डोळे दिसत जैसे अनल गोळे सन्मुख पाहिल कोण त्या वेळे धैर्य गेले सकळांचे लगेच खिशात हस्त घातला रुपया एक बाहेर काढिला तोही तेथेची निक्षेपिला जाडो तो केला सुमुहूर्त शिव्या शापांचा वर्षाव झाला तात्याही मनी बहु घाबरला प्रसंग बहु बिकट आला प्रकार घडला
स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते
भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते राम जन्मोत्सवादि कथनम नाम षष्ठोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।